नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राज्यातल्या लोकांनी संयम राखावा, एकमेकांप्रती आदर बाळगावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूरमध्ये काल उद्भवलेल्या घटनेसंदर्भात आज त्यांनी विधानसभेत निवेदन दिलं. राज्यात पोलिसांवर हल्ला सहन करणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था कोणालाही हाती घेऊ देणार नाही, दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूरमधील ही घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना या घटनेचा निषेध केला. ही घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचं ते म्हणाले. दरम्यान या घटनेमध्ये 34 पोलिसांना दगडफेकीमध्ये दुखापत झाली असून 5 नागरिकांनाही इजा झाली आहे. 45 वाहनांची तोडफोड झाली असून या प्रकरणी पोलिसांनी 40 ते 45 जणांना अटक केली असल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. ज्यांनी अफवा पसरवली त्यांचा शोध सुरू आहे. ज्या समाज कंटकांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या परिसरात अशा प्रकारची घटना घडणं हे यंत्रणेचं अपयश असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. आज विधिमंडळात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी युती सरकार सत्तेत आल्यानंतर समाजातलं वातावरण बिघडत असल्याचा आरोप केला. पोलिसांवर दबाव असल्यामुळे ते योग्य काम करत नसल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूरमध्ये उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रवींदर सिंघल यांनी शहरातल्या काही ठिकाणी संचारबंदीचं कलम 163 लागू केलं आहे. काल संध्याकाळच्या सुमारास धार्मिक प्रतीकांची कथित तोडफोड झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यात दगडफेक करण्यात आली तसंच काही गाड्या जाळण्यात आल्या. राज्यातल्या छोट्या गुंतवणूकदारांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टी स्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावं अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश सोळंके, नाना पटोले, बबनराव लोणीकर यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. बीड जिल्ह्यातल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेकडून फसवणूक झालेल्या 6 लाख ठेवीदारांचे पैसे हे जप्त करण्यात आलेल्या 80 मालमत्तांचा लिलाव करून परत केले जातील असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान आवास योजनेतल्या घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य नारायण कुचे यांनी यासंदर्भातली लक्षवेधी उपस्थित केली होती. राज्यातल्या आदिवासी आश्रमांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून सकस स्वच्छ आणि ताजं अन्न दिलं जात आहे अशी माहिती या विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी दिली. पूर्वी देत असलेल्या अन्नाबद्दल अनेक तक्रारी आल्यानं ही सेंट्रल किचनची संकल्पना राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात राज्यातल्या पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक तसंच गृहनिर्माण, पुनर्विकास प्रकल्प, प्रदूषण यासारख्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या 2 स्वतंत्र प्रस्तावावर एकत्रित चर्चा झाली. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेला सुरुवात करताना राज्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीत विरोधकांकडून अडथळे आणल्याची टीका केली. महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातही उद्योग सुरू होत आहेत. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूक देखील वाढत असल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. जनतेसाठी हा कुंभमेळा होता असं ते म्हणाले. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी जनतेचे, विशेषतः प्रयागराजमधल्या नागरिकांचे आभार मानले. केंद्र सरकारने राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आर्थिक वर्ष 2024-25 15व्या वित्त आयोगाचं अनुदान जारी केलं आहे. सुमारे 620 कोटी रुपयांचं हे अनुदान 4 जिल्हा परिषदा, 40 पंचायत समित्या आणि 21,551 ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येणार आहे. स्वच्छता, घरगुती कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया, पाणीपुरवठा, पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि पाण्याचा पुनर्वापर या कामासाठी हा निधी खर्च करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांना जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेबाबत विचारविनिमय करण्यासाठी निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत एक महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड परस्परांना जोडण्याविषयीच्या चर्चेसह या संदर्भातल्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10